आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हांची पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष निवड जाल्या. अरावली पर्वतरांगेंत आशिल्ल्या कुंभलगड वन्यजीव अभयारण्य पर्यावरण दृश्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हण घोशीत केला. भारतीय रेल्वेच्या वन स्टेशन वन प्रोडक्ट येवजणेक लागून 1,00,000 मायज कारागिरांक फायदो जाला. केंद्र सरकारान केंद्रीय मोटार वाहन द्वितीय दुरुस्ती नियम 2026 अधिसूचीत केला. भारत आणि न्यूझीलंड हांचे मदीं 5 मॅचीची T20 माळ आयच्यान सुरू जाता. आता पुराय खबरो. भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हांची पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष निवड जाल्या. पक्षाचे राष्ट्रीय रिटर्निंग अधिकारी डॉ के लक्ष्मण हांणी काल नवी दिल्लीत भाजप मुख्यालयान नबीन हांच्या नियुक्तीची घोषणा केली. भाजपचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा आणि नितीन गडकरी हांणी नबीन हांका परबी दिली. या वेळार नबीन हांका परबी दितना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळे,
नितीनजी खुद भी एक प्रकार से मिलेनियल है. वो उस जनरेशन से है जिसने भारत में बड़े आर्थिक, सामाजिक और टेक्नोलॉजिकल परिवर्तन होते देखे हैं. वो उस जनरेशन से है जिसने बचपन में रेडियो से सूचनाएं पाई और आज एआई के भी एक्टिव यूजर है.
नबीन हंका परबी दितना केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हणी मळे,
जो मूलतः कार्यकर्ता है, वैचारिक पृष्ठभूमि पर परिपक्व है और बहुत ही छोटी उम्र में 5 बार विधायक रह चुके हैं और वर्तमान में भी विधायक हैं. बिहार सरकार में कई बार मंत्री रहे हैं. हमारे राष्ट्रीय युवा मोर्चा के महासचिव के रूप में
पर्यावरण रान आणि हवामान बदल मंत्रालय अरावली पर्वतरांगेंत आशिल्ल्या कुंभलगड वन्यजीव अभयारण्याक पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करपी अधिसूचना जारी केल्या. पर्यावरण रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान म्हळा, हाका लागून या वाठारांतल्या वनस्पत आणि रानवटी वन्यजीवांचे संरक्षण करपाक मदत जातलीच, पूण थळाव्या समुदायाकूय आधार मेळटलो. कुंभलगड अभयारण्याचो 1 किलोमीटराचो परिसर साबार वन्यजीव प्रजाती खातीर नैसर्गीक अधिवास आशिल्ल्याचे ताणी म्हळे. सेंद्रीय शेती सारखेल्या पर्यावरणाक अनुकूल आणि समुदाय केंद्रीत यत्नांक चालना दितले असे यादव हांणी सांगले. भारत आणि युरोपीय संघ मुक्त व्यापार कबलात करपाच्या उंबरट्याचेर आसा असे युरोपीय आयोगाचे अध्यक्ष उर्सुला फॉन डर लायन हांणी सांगला. ताणी या कबलातीचे वर्णन सगळ्या कबलातींची जननी असे केले. स्वित्झर्लंडातल्या दावोस शारांत काल संवसारीक अर्थिक मंचांत उलयतना दावोसा उपरांत फुडल्या सप्तकाचे अखेरेक भारताक भेट दितली असे लायन हांणी सांगले, पूण हे बाबतीत अजूनही काम उरला असे ताणी मुखार म्हळे. हाका लागून 2 अब्ज लोकांची बाजारपेठ तयार जातली, जो संवसारांतल्या GDPचो सुमार 1/4 वांटो आसा असे ताणी स्पष्ट केले. युरोपीय कौन्सिलाचे अध्यक्ष आंतोनियो कॉस्ता आणि लायन 25-27 जानेर मेरेन भारत भोंवडेर येतली. अंदूच्या प्रजासत्ताक दिसाच्या कार्यावळींत ती मुखेल सोयरी आसतली. तशेंच भारत युरोपीय संघ शिखर परिशदेची ती सहअध्यक्षता करतली. भारतान 16-20 फेब्रुवारी मेरेन नवी दिल्लींतल्या भारत मंडपमान एआय इम्पॅक्ट समीट जातले. ग्लोबल साऊथांतली ही पहिली जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषद आसतली. या परिषदेन जागतिक पुढारी, धोरणकर्ते, तंत्रज्ञान कंपनी, नवनिर्माण करपी आणि तज्ञ एकठांय येऊन शासन, नवकल्पना आणि शाश्वत विकास या क्षेत्रांतली एआयच्या परिवर्तनकारी क्षमतेचे प्रदर्शन आणि ताचेर सखोल चर्चा करतले. थळाव्या शिल्पकौशलाक चालना दिवपा खातीर आणि शाश्वत उपजीविका निर्माण करपा खातीर भारतीय रेल्वेची 1 स्टेशन 1 उत्पादन येवजण एक म्हत्वाचो उपक्रम म्हणून उदेला. रेल्वे मंत्रालयान म्हळा, ही येवजण 2,000 मायज रेल्वे स्थानका मेरेन विस्तारीत केल्या, जाका लागून 1,32,000 मायज कारागीर, विणकार आणि ल्हान उत्पादकांक फायदो जाला. वेपार आणि संस्कृताय हांचो मेळ घालून रेल्वेन स्टेशनांचे रुपांतर थळाव्या उद्देगांचे केंद्रांत केला असे मंत्रालयान सांगले. वन स्टेशन वन प्रोडक्ट उपक्रम समुदायांक सशक्त करून आणि भारताची गिरेस्त पारंपारिक कारागिरी टिकोवन दवरून वोकल फॉर लोकलाची भावना प्रतिबिंबित करता. यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेलान ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी।
राष्ट्रीय महामार्गावेल्या टोल प्लाझांचेर वापरकर्ता शुल्क भरपाविशींची अनुपालन व्यवस्था आनिकूय घटमूट करपा खातीर केंद्र सरकारान केंद्रीय मोटार वाहन द्वितीय दुरुस्ती नियम 2026 अधिसूचित केला। वापरकर्ता शुल्क भरपाचे अनुपालन सुधारप, इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाची कार्यक्षमता वाढप आनी राष्ट्रीय महामार्गावेल्या टोल चुकवेगिरी आळो घालप हो या दुरुस्त्यांचो हेत आसा। रस्तो येरादारी महामार्ग मंत्रालयान सांगला ह्यो दुरुस्त्यो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाक पारदर्शक आनी तंत्रज्ञानाचेर आदारिल्ली टोलिंग पद्दत तयार करपाक मदत करतली आनी देशभरांतल्या राष्ट्रीय महामार्ग जाळ्याची शाश्वत उदरगत आनी देखरेखींतूय योगदान दितली। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आज कर्नाटकाक भेट दितले। ते टुमकुरून श्री सिद्धगंगा मठान श्री शिवकुमार महास्वामीजींच्या 7व्या स्मृती दिन कार्यावळीत मुखेल सोयरेन हाजीर आसतले। उपराष्ट्रपती बेंगलोरान सीएमआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रौप्य महोत्सवी कार्यावळींतूय हजर रावतले। वेचणूक आयोगान खाशेल्या सघन सुदारणा सुरू आशिल्ल्या राज्यांनी आनीक 22 रोल निरीक्षकांची नेमणूक केल्या। तातले 11 नवे नियुक्त निरीक्षक अस्तंत बंगालांत आसात। जाका लागून राज्यांतल्या रोल निरीक्षकांचो आंकडो 20 जाला। ह्या निरीक्षकांनी खंयचोय पात्र मतदार वगळचो ना आनी खंयचीच अपात्र नावां वळेरेन जोडची ना हाची खात्री करतले। भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन हांणी येता त्या केरला विधानसभा वेंचणुके खातीर विनोद तावडे हांची वेंचणूक प्रभारी म्हणून जाल्यार शोभा करंदलाजे हांची वेंचणूक सहप्रभारी नेमणूक केल्या। मजगतीं नबीन हांणी येता त्या तेलंगणा नगरपालिका आनी महानगरपालिका वेंचणुके खातीर आशिष शेलार हांकां वेंचणूक प्रभारी आनी रेखा शर्मान अशोक परनामी हांची वेंचणूक सहप्रभारी नेमणूक केल्या। केंद्रीय संचारण मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया हांणी काल नवी दिल्लीन चालू अर्थिक वर्साच्या 3र्या तिमाहींतल्या बीएसएनएलाच्या कामगिरीचो नियाळ घेतलो। बसके वेळार मंत्र्यांनी मोबायल नेटवर्क उपलब्धताय आनी मीन टायम टू रिपेअर सयत सेवा दर्जाच्या मुखेल मापदंडांचो नियाळ घेतलो। मोबायल बेस्ड ट्रान्सिव्हर स्टेशनांत तिमाही दर तिमाही म्हत्वाची सुदारणा दाखोवपी जायत्या दूरसंचार मंडळांच्या कामगिरीची तांणी दखल घेतली। केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हांणी काल राष्ट्रीय राजधानी वाठारांतले रोहतक मानेसर पानीपट आनी कर्नाल ह्या वाठारांतली वायू प्रदूषणाक तोंड दिवपा खातीर कृती येवजण्यांचो सविस्तर नियाळ घेवपा खातीर एका बसकेची येजमानकी चलयली। राष्ट्रीय धरण सुरक्षा समितीची 11वी बसका काल नवी दिल्लीन जाली। ह्या बसकेंत ह्या समितीचे अध्यक्ष अनुपम प्रसाद हांणी फाटल्या 4 वर्सांत राष्ट्रीय धरण सुरक्षीतताय प्राधिकरणाच्या कामगिरीचेर भर दिलो तशेंच धरण सुरक्षेच्या मळार आव्हानां सोडोवपा खातीर एनसीडीएसान हातांत घेतिल्ल्या वेगवेगळ्या उपक्रमाचेरूय तांणी भर दिलो। भारतीय हवामान खात्यान आयएमडीन फुडले 2 दीस हरियाणा पंजाब आनी चंदीगडांत सकाळी आनी रातच्या वेळार दाट धुके पडटले असो अदमास उक्तायला। आज हिमाचल प्रदेशांत कुडकुड्याचे शी पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगला। खेलो इंडिया शियाळी खेळ 2026 काल लेच्या एनडीए स्टेडियमांत सुरू जाले। उक्तावण सुवाळ्याक लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता हाजीर आशिल्ले। भारत आनी न्यूझीलंड हांचे मदीं 5 मॅचीची T20 माळ आयच्यान सुरू जाता। पयली T20 मॅच आज नागपूरच्या विदर्भा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमांत सांजवेळा 7 वरांचेर सुरू जातली। निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो। भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हांची पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष निवड जाल्या। आरावली पर्वतरांगेन आशिल्ल्या कुंभलगड वन्यजीव अभयारण्य पर्यावरण दृश्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला। भारतीय रेल्वेच्या वन स्टेशन वन प्रोडक्ट येवजणेक लागून 1,00,000 मायज कारागिरांक फायदो जाला। केंद्र सरकारान केंद्रीय मोटार वाहन द्वितीय दुरुस्ती नियम 2026 अधिसूचित केला। भारत आनी न्यूझीलंड हांचे मदीं 5 मॅचीची T20 माळ आयच्यान सुरू जाता। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30।